सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर 952 ची वेळ. रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये आणि अवतीभवती घडणाऱ्या घटना घडामोडी वाचायला मिळणाऱ्या. हे काय चाललंय आज, काही कळत गडबड होती बोलताना. असो, वाचायला मिळणाऱ्या बातम्या आणि त्यांचा आपल्यावर होणारा परिणाम. एक बातमी सध्या सगळ्यांना खूप जास्त परिणाम करते आहे, सगळ्यांवरच सगळ्यात खूप जास्त परिणाम करते आहे, ती म्हणजे पाण्याची कपात आणि पाण्याची कमतरता. महाराष्ट्र आणि आपल्या एकूणच महाराष्ट्राच्या आजूबाजूला असलेले कितीतरी राष्ट्र, एकूणच देशभरात ही समस्या आहे. पण येस, काही स्पेसिफिक ठिकाणं अशी आहेत की जिकडे अजूनपर्यंत ह्या संकटाचा चटका नाही आहे. काही अगदी बोटावर मोजणं आहे की एक दोन ठिकाणं की जिकडे पाण्याचा त्रास लोकांना होत नाही. पण ही एक दोन ठिकाणं वगळता संपूर्ण देश ह्या एका बातमीनं होरपळून निघालेला आहे, पाण्याच्या संकटानं होरपळून निघालेला आहे. आणि आता एक गोष्ट थोडीशी पॉझिटिव्हिटीनं भरलेली, ती म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीच वाचायला मिळाली होती ती, की हवामान खात्यानं वर्तवलं होतं यंदाच्या पावसाळ्यामध्ये आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल. बरं, त्या गोष्टीचा असर सगळ्यांवरती जरा जास्त दिसला, सगळ्यांना जरा आनंद झाला आणि आपला बळीराजा जो आहे तो सुद्धा जरासा सुखावला आहे. थोडा आशेचा एक मोठा किरण पाहायला मिळालेला आहे. ती कोणती बातमी होती हे संपूर्ण आठवडाभरात वाचलेली जिचा तुमच्यावर असर झाला काहीतरी बुवा म्हणावं लागेल, सांगा जरा 6601935 नंबरवर. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.